श्रीमते भक्ति वेदांत स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे दूरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुरेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। आपले दोन शब्द चालू करायच्या आधी काही भक्त मंडळी उन्हात आहेत किंवा उभी आहेत, त्यांची इच्छा असेल तर इथे थोडा आता यज्ञ संपलेला विभाग मोकळा आहे तर इथे येऊन बसायचं असतील तर ते बसू शकतात। उभे आहेत ते किंवा उन्हात आहेत त्यांना इकडे येऊन बसायचं असेल तर असं फिरून किंवा इकडनं 2 मिनिटं इकडे पुढे हा तिकडे चालेल पुढे बसू शकतात। हरे कृष्ण तर आज आपण जो विधी पाहिला आता अजून जो विधी चालू आहे तो म्हणजे श्री श्री गौर निताई यांचं श्री आपले हनुमंत काटकर किंवा ज्यांच्या गुरूंद्वारा दीक्षित नाव आहे हनुमान प्रसाद प्रभू त्यांच्या घरी आपण श्री श्री गौर निताई भगवंत कलियुग अवतार गौर निताई यांचं स्वागत करीत आहोत। तर हे गौर निताई विग्रह हे घरी आपण स्वागत करणे त्यांची स्थापना करणे हा प्रकार काय आणि ह्यांची ह्याची आवश्यकता काय तर याविषयी आपण थोडी चर्चा करू। प्रथम चैतन्य महाप्रभू हे युगावतार आहेत, प्रत्येक युगमध्ये भगवत प्राप्तीचा एक मार्ग असतो आणि तो भगवत प्राप्तीचा मार्ग प्रसार करायला भगवंताचे अवतार येतात। सत्ययुग मध्ये ध्यान हा मार्ग होता, त्रेतायुग मध्ये यज्ञ असे हंसा अवतार प्रभू रामचंद्र अवतार, द्वापार युग मध्ये अर्च विग्रह आणि कलोतर हरि कीर्तनात, कलियुगामध्ये हरिनाम कीर्तन हा भगवत प्राप्तीचा प्रकार आहे। हा कली कालेर धर्म हरिनाम संकीर्तन, कलियुगामध्ये हरिनाम संकीर्तन हा प्रकार आहे। त्या हिशोबाने आपण जे चैतन्य महाप्रभू आहेत जे 500 वर्षापूर्वी पश्चिम बंगाल मायापूर धाम मध्ये अवतरित झाले होते, सहसा महाराष्ट्रात किंवा भारतात हे गौर निताई चैतन्य महाप्रभू ह्यांच्याबद्दल अधिक माहिती नाहीये, कारण का शास्त्रामध्ये त्यांचं वर्णनच तसं आलेलं आहे। चैतन्य उपनिषद श्रीमद भागवत असे अनेक ग्रंथांमध्ये शास्त्रामध्ये वर्णन येत आहे छन्न अवतार म्हणून। छन्न अवतार म्हणजे झाकलेले, जसं आत्ता जेव्हा गौर निताई इकडे आले सुरुवातीला त्यांच्यावर समोर लाल वस्त्र धरलं होतं तर मागे काय चालू ते आपल्याला कळत नव्हतं, काहीतरी चालू आहे, लोक येत आहेत जात आहेत, झाकलेले होते ते पडद्यामागे। तसंच चैतन्य महाप्रभूंना पण झाकलेले अवतार म्हणून वर्णन येते, म्हणून त्यांचं पटकन आपल्याला उलगडा होत नाही काय चालू आहे, हा झाकलेले म्हणजे पलीकडे काहीतरी वेगळं आहे। मग चैतन्य महाप्रभू झाकलेले अवतार का बरं, कारण का हेच एक विशेष अवतार आहे। हा भक्त रूप भगवंत पूर्वी जेव्हा कधी आले पृथ्वीवर तेव्हा मी भगवंत आहे असं त्यांनी आपल्या क्रियेंनी दाखवून दिलं। जसं भगवान श्री कृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलला, भगवान श्रीरामांनी तो राम सेतू बांधला, अगदी लहान असताना विविध असुरांची हत्या केली, हा आणि
मिथिलेत जाऊन तो धनुष्य तोडला जो कोणी उचलू पण शकत नव्हते. असे बृहद कार्य करून पहिले सगळ्या अवतारांनी हे दाखवून दिलं की मी भगवंत आहे. म्हणजे त्यांच्या क्रियेनुसार दाखवून दिलं म्हणजे त्यांच्या क्रियेनुसार हे स्पष्ट झालं. हा भगवंतांच्या क्रियेनुसार कार्यानुसार लिलानुसार हे स्पष्ट झालं की ते भगवंत आहे. पण चैतन्य महाप्रभू भगवंत आहे पण त्यांच्यासमोर एक पडदा आहे ज्यामुळे ते ओळखू येत नाहीत पटकन. जर पडदा आला की पलीकडचं आपल्याला कळत नाही तो पडदा काय आहे. कारण का चैतन्य महाप्रभू हे विशेष अवतार आहेत की जे स्वतः भक्ताच्या रूपात येतात. आज ते म्हणजे ते स्वतः भगवंत आहेत पण त्यांच्या क्रिया भक्तांसारख्या आहेत. एक उत्तम भक्तांनी कसं वागावं, कशी भक्ती करावी हे ते स्वक्रियेतनं दाखवतात. म्हणून एकदा चैतन्य महाप्रभूंना काही भक्तांनी ओळखल्यावर म्हटलं की आपण स्वतः साक्षात भगवंत आहात. त्यांनी लगेच कानावर हात ठेवले आणि विष्णू 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 म्हणायला लागले की काहीतरी चुकीचं ऐकलं असं. तर चैतन्य महाप्रभू हे जे युगावतार आहेत हे जरी भगवंत होते तरी पण त्यांना ओळखायला थोडं कठीण करत आहे. कारण त्या त्यांनी स्वतःच्या ज्या क्रिया आहेत कार्य आहेत ते भक्तासारखे ठेवलेत. हा जो भक्तासारख्या क्रिया भक्ता उत्तम भक्त उच्च भक्त हा कसा वागतो हे त्यांच्या क्रियेतनं ते दाखवत आहेत. ते असं दाखवत नाहीत की मी भगवंत आहे. त्यांच्या क्रियेतनं ते हे स्पष्ट होऊ देत नाहीत की मी भगवंत आहे. जसं आता आपल्यापैकी आजकाल हे प्रसिद्ध पेपर टी व्ही ह्यामुळे सगळ्यांना माहिती आहे की आपले भारताचे प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री मनमोहन सिंग आहेत. आणि आपण त्यांचा फोटो पाहिलेला आहे पेपरमध्ये टीव्हीवर. ते इथे आले तर आपण सगळे ओळखू. पण समजा ह्या सगळ्या माध्यमं नाही आहेत. 1950 साली पेपर नाही छापले जात, टीव्ही नाही आहे. आणि मनमोहन सिंग एकदम वेगळे कपडे घालून किंवा तेव्हाचे प्रधानमंत्री अंगावर काहीतरी राग भीक एकदम गरीबाची अवस्था करून म्हणजे आपला वेश करून जसे पूर्वीचे काळी पहिलेचे राजे असे करायचे. उलट पूर्वीचे काळचे राजे वेश परिवर्तन करून राजाचा वेश सोडून एक भिकाऱ्याचा किंवा साध्या माणसाचा वेश धारण करून ते आपल्या राज्यात फिरायचे. तेव्हा टीव्ही वगैरे नव्हते म्हणून प्रत्येकाने राजाला पाहिलेलं चेहऱ्यानुसार असं नव्हतं. आणि पाहिलं असेल तरी एखादं कधी पाहिलं असेल. म्हणून जेव्हा राजा वेश परिवर्तन करून फिरायचा तेव्हा त्याला कोण ओळखू शकत नव्हतं. कारण का तो राजा होता. राजा स्वतः राजा होता पण जेव्हा वेश परिवर्तन करून फिरायचा तेव्हा लोकांकडे तर हा कोण भिकारी चाललाय, हा कोण एक साधा कोणतरी गरीब नवा आलाय गावात. म्हणून राजा ओळखत नसताना ते स्वतःचा व्यवहार चालू ठेवायचे. त्यांना कळायचं नाही रे हा राजा आहे. त्यांना त्याच्यावर झाकलेत. राजाने स्वतःला झाकून घेतलं वेगळ्या वेशाने. तसेच भगवान चैतन्य महाप्रभू भगवंत आहेत पण त्यांनी स्वतः भक्ताचे वेश धारण केलेत. एक भक्तवत भक्तासारखे वेश धारण केल्यामुळे त्यांना लोक ओळखत नाहीत. अरे हा एक भक्त आहे. आपण काही पुस्तकात पाहतो इतिहासाच्या शाळेच्या एक संत चैतन्य होऊन गेले. हे वरून संत आहे दिसायला. जसा राजा आला गरीब कपडे घालून तर भिकारी आहे. हा कोणतरी रस्त्याचा एक मनुष्य आहे साधा. तो साधा मनुष्य आहे का? राजा आहे. पण तसं वेश परिवर्तन करून आल्यामुळे आपल्याला असं भासतंय की तो भिकारी आहे. तसेच चैतन्य महाप्रभूंनी विशेष कार्य सिद्ध करण्याकरता हे भक्ताचा रूप धारण केलं आणि भक्तासारखीच कार्य केली. भगवंतासारखी नाही केली, भक्तासारखी केली. आणि भक्तांनी कसं वागावं हे त्यांनी वागून आपल्या आचरणातनं दाखवून दिलं. हा त्यांचा उद्देश होता. म्हणजे आपण इकडे दोन विग्रह पाहिले, हे श्री चैतन्य हा या साईडला होते ते आणि त्या साईडला होते ते श्री नित्यानंद. भगवंत दोन भाऊ एकत्र येतात, राम लक्ष्मण कृष्ण बलराम. तर चैतन्य आणि नित्यानंद हे कलियुगामध्ये लोकांना असुर लोकांची हत्या करायला आलेत. एक प्रश्न, कलियुगामध्ये असुर लोकांची हत्या करायचं म्हणजे सगळ्या लोकांना मारावं लागेल. पण म्हणून त्यांनी ही हत्याचा प्रकार बदललाय. शेवटी असुर म्हणजे काय? आपल्या हृदयातली असुरी वृत्ती आहे. पहिलेच्या भगवंतांनी भगवान श्री कृष्णांनी भगवान श्री रामांनी असुरांना वध केला. सुदर्शन चक्र धनुष्य बाण एका बाण हजारो बाण सुटतायत, हजारो असुर मरतायत. पण कलियुगामध्ये समजा भगवंताने ठरवलं की असुरांना मारायचंय तर थोडं पॉप्युलेशन संपवून जाईल आपली, लोकसंख्या शून्य. महाराष्ट्रात किती लोक आहेत? शून्य लोक. सगळे असुरांना मारायचं ठरवलं भगवंतांनी. मग परिस्थिती फार गंभीर होईल. आता वस्ती विस्फोट ही परिस्थिती गंभीर आहे, तेव्हा वस्तीच उरणार नाही. म्हणून भगवंतांनी विशेष कार्य केलं या कलियुगात. त्यांनी काय केलं? कलियुगामध्ये भगवंतांनी असुरांना मारत नाहीत, पण प्रत्येकाच्या हृदयातली जी असुरी वृत्ती आहे त्यांना मारतात. नारद मुनी आहेत, एक्सपर्ट आहेत. नारद मुनींनी बऱ्याच असुरांना प्रचार केलाय. एक वाल्या कोळी होता, नारद मुनी काय वाल्या कोळीला मारून टाकलंय, तू एवढ्या लोकांना मारलाय, प्राण्यांना मारलाय, लुटलं, खलास, फाशी. नाही, नारद मुनीने त्या हृदयातली असुर प्रवृत्ती मारून टाकली. आणि आपण ऐकतोय वाल्या कोळीचे झाले वाल्मिकी मुनी. हे चैतन्य महाप्रभूंचं विशेष काम आहे. जसे नारद मुनी त्यांच्याच गँग मधले, मग ते असे असुरांना मारण्यात त्यांना रस येत नाही. मारायचं म्हटलं सगळ्या लोकांना मारावं लागेल, त्याचा फायदा काय? पण लोकांचं हृदय परिवर्तन करून त्यांची असुरी प्रवृत्ती मारणं हे महत्वाचं काम आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूं हे भक्त अवतार आलेत, ते भक्त बनले आणि त्यांच्या प्रचार कार्याने त्यांनी लोकांची असुरी प्रवृत्ती मारायला चालू केलं. आणि ह्यामुळे कलियुगातल्या लोकांना न मारता त्यांनी असुर वृत्ती मारून त्यांना संत वृत्ती दिली. हे कलियुगाचे अवतार आहेत, श्री चैतन्य नित्यानंद. तर ह्यांचं विग्रह, ह्यांची आपल्या भाषेत मूर्ती म्हणतो किंवा विग्रह, ह्यांचं आपण घरात स्वागत करतोय, हे फार महत्वाचं आहे. आपल्या घराचे अध्यक्ष कोण, आपल्या घराचे मालक कोण, या भौतिक जगतात जनस्य मोहम अहम ममेती, प्रत्येकाला वाटतं मी आणि माझा, मी उपभोक्ता, मी सिद्ध, मी मुख्य. सगळ्यांना ही भौतिक ही प्रवृत्ती आहे की मी मुख्य, मी अध्यक्ष, मी परम अध्यक्ष, मी मोठा सगळ्यांमध्ये, सगळ्यांना मोठं होण्याचं असतं, मी हे परम नियंत्रक आहे, सगळ्यांना अशी इच्छा असते. पण ही खरं आपण कोण हो? जीवेर स्वरूप होय कृष्णनित्य दास. आपण सगळे भगवंताचे शाश्वत दास होत. दोन फार विरोध आहेत, एक दास आहे आणि एक बॉस आहे. भौतिक जगतात सगळ्यांची वृत्ती असते की मी बॉस बनावं, प्रेसिडेंट, सुपर प्रेसिडेंट, जागतिक नेता. प्रत्येक आधी गाव स्तरावर, मग तालुका स्तरावर, मग तिकडनं प्रगती जिल्हा स्तरावर, तिकडनं प्रगती राज्य स्तरावर, तिकडनं राष्ट्रीय, मग आंतरराष्ट्रीय. प्रत्येकाला अशा वरच्या स्तरांवर एक मोठा व्यक्ती बनायची इच्छा आहे. पण चैतन्य महाप्रभू काय शिकवतात? आपण सगळे भगवत दास आहोत, भगवंताचे सेवक आहोत. आणि ते इकडे थांबत नाहीत, ते म्हणतात गोपी भरतूर पद कमलवर दास दासानुदास. कि जे भगवंताचे दास आहेत, सेवक आहेत, त्यांचा मी सेवक आहे. आणि जे सेवक आहेत त्यांचाही मी सेवक आहे. सेवकांच्या सेवकांच्या सेवक असा मग भगवंताशी संबंध आहे. तर प्रत्येकाची या भौतिक जगतात, ही भौतिक जगतात बद्ध जीवात्म्यांची आपल्यासारखे एक साहजिक प्रवृत्ती आहे की मी उपभोक्ता आहे, मी नियंत्रक आहे. आणि ही वृत्ती आपल्या खऱ्या स्थितीच्या विरोधात आहे. खरी स्थिती आहे मी उपभोक्ता नाही आहे, मी दास आहे, मी नियंत्रक नाही आहे, मी भगवंतांच्या अधीन आहे. तर ही खरी परिस्थिती जाणीव होण्याकरता आपल्या घरामध्ये विग्रह सेवा ही फार महत्वाची आहे. कारण घरामध्ये विग्रह नसतील तर बॉस कोण बनतोय? मी. हा, मी उपभोक्ता आहे, जसं मी सांगतो तसं सगळं चालतंय. पण घरात विग्रह आणणे म्हणजे स्वीकारणे की हे घर आता माझं नाहीये, हे घर गौर नित्यांचं आहे. जे हनुमानजी बसले ते घाबरले, हे घर माझं नाही, आता बापरे काय म्हणतात प्रभूजी. हे घर आता गौर नित्य भगवंताचं हे आपण मान्य करतो, त्याप्रमाणे वागायला लागतो. आतापर्यंत घरात आपण काय कार्य केले तर आपल्याला वाटतं माझ्या घराला मी असं केलंय, आता नाही. आता तुम्ही घराचे मालक नाही राहिले, आता तुम्ही घराचे व्यवस्थापक झाले. मालक ते गेलं, आता मालक झाले भगवान, आता आपण झाले व्यवस्थापक. आपल्याला आठवते जयपूरला एक राजा होते जयसिंग, ते राजा होते पण त्यांनी स्वतःला राजा कधीच म्हटलं नाही. ते म्हटले जे गोविंद देव आहेत ते राजा आहेत आणि मी प्राईम मिनिस्टर आहे त्यांचा असिस्टंट. तर हे विग्रह सेवाचं हे महत्व आहे. मग घरात विग्रह सेवा म्हणजे काय? आता मी मालकगिरी सोडली, मी मालक नाही, मी झालो व्यवस्थापक. भगवंत मालक आहेत आणि त्यांचे जसे इच्छा आणि आदेश आहे त्यानुसारच या घरात कार्य चालणार. मालक संपलं, सगळ्यांना वाटतं मी मालक आहे, ह्या सगळं ही माझी प्रॉपर्टी आहे, हा इथे मी असं केलंय, मी असं केलंय. नाही, आता हे मी जनस्य मोहम अहम ममेती संपलं. हा संपण्याकरता हा विशेष महत्वाचा अंग आहे भक्तीमध्ये, की भगवंताला घरात आणणे. बघा ही पहिलेच्या काळची पद्धती कलियुगात कशी होत जाते. आता गावात अजूनही घरांमध्ये आपण भगवंताला मानाने ठेवतोय, पण शहरांमध्ये आपल्याला प्रभाव मिळायला पडतो. म्हणजे शहरात घडतंय ते काही वर्षात गावात घडतंय, जे गावात घडतंय ते काही वर्षात पाड्यात घडतंय, ही साखळी चालू आहे. तर शहरांमध्ये काय होतं, पहिले भगवंताला मुख्य एक प्रमुख ठिकाणी आपण स्थापना करायचो, नंतर शहरांमध्ये लोकांना आला कंटाळा, इथे दररोज सेवा करा, फुलं अर्पण करा, भोग दाखवा. म्हणून त्यांनी काय केलं, भगवंताला मुख्य ठिकाणून घेऊन घरातल्या आतल्या खोलीत कोपऱ्यात ठेवून दिलं. हा तिथे ठीक आहे, साईडला आहेत, आहेत आपले. त्यानंतर कपाटात, कपाटात सुद्धा एक आतल्या कोपऱ्यात कवाड्याला, वर्षातून एकदाच सेवा करायची. हा शहरात प्रकार घडतोय, आणि जो शहरात घडतो तो 5-10 वर्षांनी गावात घडतो. आपण हसतोय पण 5-10 वर्षांनी आपले घरात पण तेच घडेल. तर तसं नाही, आता भगवंताला आपल्या घरातल्या सर्वात प्रमुख ठाण, मालकाला प्रमुख स्थान असते का नाही? समजा मालक घरात शिरला तर कोपऱ्यात जाऊन बसतो तो, ना कुठेतरी कोपऱ्यात बसलाय ना. मालक घरात शिरला तर सर्वात प्रमुख ठिकाणी तो बसतो. तर समजा भगवंत आपल्या घरचे मालक आहेत तर त्यांना कोपऱ्यात स्थान देऊन चालायचं नाही, त्यांना सर्वात प्रमुख प्राईम मिनिस्टर किंवा ग्रामपंचायतचे आपले नगरसेवक आले नवगरचे आणि सरपंच, सरपंच आले तर त्यांना कायम सर्वात महत्वाचं स्थान असतं, सरपंचांना सर्वात कोपऱ्यातलं स्थान नसतं. तसंच समजा आपल्या घरचे मालक भगवान आहेत तर त्यांना कोपऱ्यातलं स्थान देऊन कसं चालेल, हा दुप्पट्टीपणा झाला. त्यांना आपल्या घरातलं महत्वाचं स्थान दिलं पाहिजे, ही झाली भगवत सेवा. तर आज हनुमान प्रसाद प्रभू ह्यांनी ही सेवा स्वीकार केली, त्यांनी आपल्या घरात गौर नेताई विग्रहांना आणलं आणि प्रमुख ठिकाणी स्थापन केलं, आतमध्ये कोपऱ्यात नाही, प्रमुख ठिकाणी. आणि आता ते घराचे मालक झालेत गौर नेताई आणि आपले हनुमान प्रसादजी आणि त्यांचे परिवार झाले सगळे व्यवस्थापन मंडळ, मॅनेजिंग कमिटी. आता भगवान त्याची जशी इच्छा, घरात जे काय बनेल ते पहिले मालकांना दिलं जात, स्वाभाविक आहे. समजा या गावात काहीतरी सुधार झाला तर सरपंचांच्या हस्ते उद्घाटन होत नाही, कोणते एक साधारण मनुष्याच्या हस्ते, आणि सरपंच उद्घाटन सोडायला कुठेतरी मागे उभे असं होत नाही. त्यामुळे आता गौर नेताई मालक आहेत, त्यांच्या इच्छेनुसार सगळं कार्य घडणार. गौर नेताई म्हणतील मला अमुक अमुक खायला पाहिजे, तेच त्यांना दिलं जाणार. जे काही घरात बनेल ते पहिले भगवंताला अर्पण होणार, अन्न भगवंताला अर्पण करणे महत्वाचं आहे. तर ही प्रवृत्ती भौतिक जगतातली की मी मालक आहे ही सोडणे आणि मी भगवंताचा दास आहे, ह्याकरता विग्रह सेवा फार महत्वाची आहे. आपल्याला भौतिक जगतात आणि मी बोलतोय पण क्षमा करा, मला माहिती इथले आपण सगळे गृहस्थ म्हणजे आमच्यापेक्षा प्रगत आहात, पण मी शास्त्रातलं वचन बोलतोय. खास करून भौतिक जगतात आणि कारण का गृहस्थ आश्रमात आपल्या हातात घर गाडी घोडा संपत्ती असते, म्हणून ही प्रवृत्ती बळावत जाते की मी भोगताय. आणि ही बळावत जाणारी प्रकृती आपली प्रवृत्तीला कमी करण्याकरता विग्रह सेवा हा रामबाण उपाय आहे. मी भोगता नाहीये, मी भगवत दास आहे, माझ्या हातात जे काही आहे ते भगवंताच्या सेवे करताय, माझ्याकडे जी काही संपत्ती आहे ती भगवंताच्या सेवे करताय, माझ्याकडे जी काही जागा आहे ती भगवत सेवे करताय. ही आपल्याला पावलो पावली परत परत आठवण करून देणारी ही भगवत सेवा आहे. म्हणून आपण आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करावा, इथे जे कोण मंडळी बसली आहे त्या सगळ्यांनी प्रयत्न करावा की आपण पण घरी असं भगवंतांचं अधिष्ठान, भगवंतांना बोलवावं. प्रथम भगवंताचा एक फोटो रूपात बोलावं, त्यांची सेवा चालू करावी, नंतर मूर्ती रूपात किंवा विग्रह रूपात, हा मूर्तीचा खरा योग्य शब्द आहे विग्रह, अर्च विग्रह, विग्रह रूपात भगवंताला आपण आपल्या घरी बोलवावं. तर आपल्या घरची जी आपल्या हृदयातली वृत्ती आहे की मी मालक आहे ही जाईल, आणि जी आपली खरी स्थिती आहे की भगवंताचा दास आहे ती आपल्या हृदयात हळूहळू परत जागृत होईल. हे आध्यात्मिक आयुष्यात एक महत्वाचं पाऊल आहे. तर आज इकडे मला सांगायला फार आनंद होतोय की आमचे जुने मित्र हनुमान प्रसाद प्रभू यांनी ते आधीपासूनच भगवंताचे दास आहेत पण ते अजून पुढे एक भगवंतांना आपल्या घरी स्वागत करून माझी अशी निश्चित खात्री आहे की ते योग्य प्रकारे भगवंतांची सेवा करतील. आणि गौण येतो भगवंत फार कृपाळू आहेत कलियुगात. आम्हाला वाटतं भगवंत म्हणजे खूप किमती वस्तू लागणार त्यांच्या पूजेकरता. शिले प्रभात म्हटले युग्यान वर्षिप गौर निताय ओनली बाय चॅन्टिंग हरे कृष्ण. गौर निताची सेवा कशी करू शकतो आपण? काही नसेल तर त्यांच्यासमोर बसून दररोज कीर्तन करा, ते प्रसन्न होतील. हा अधिक त्यांची मागणी नाही आहे. भगवंतासमोर बसा गौर निताई समोर आणि दररोज 15 मिनिटं कीर्तन आणि 15 मिनिटं जप एवढं कमीत कमी करावं. आपण अधिक करू शकत असू तर अधिक करावं, पण काही करू शकत नसू तरी 15 मिनिटं कीर्तन आणि गौर निताई खुश होतात. एवढे सोपे भगवंत आहेत, एवढे कृपाळू भगवंत आहेत. त्यांना काय अधिक महागडी रेशमी वस्त्र द्यायलाच पाहिजेत किंवा फार मोठे हिरे मोत्यांचे हार आभूषण आणले पाहिजेत? आपली ऐपत असेल, कुवत असेल तर करावं, नसेल तर 15 मिनिटं कीर्तन करायला कोणाला जमणार नाही. त्याला काय पैसे लागतात का? पैसे लागत नाही तरी कलियुगात कठीण काम आहे. पैसे लागणारं काम सोपं आहे कलियुगात, पण कीर्तन करा बसून ते कठीण आहे. नको, खूप त्रास. आणि दररोज सकाळी उठून बापरे नको नको, त्यापेक्षा एक 5 रुपयाचा नारळ आणून देतो भगवंताला, ते सोपं आहे. भगवंत असे फसवले जात नाहीत. त्यांना माहिती आहे हृदयात ना हा विचार करतोय चल 5 रुपये नारळ खुश व्हा तुम्ही. असं नाही, हे काय आपण ऑफिसमध्ये कधी सरकारी कार्यालयात टेबल खालून देतो तसा हा प्रकार नाही. 5 रुपयाचा नारळ घे आणि खुश हो. भगवंत प्रेमाचे अभावे, प्रेमाने आपण कीर्तन केलं तर भगवंत खुश होतील. तर आम्हाला नक्कीच अशी खात्री आहे की हनुमान प्रसाद प्रभू गौर त्यांना आवडती सेवा म्हणजे हरिनाम कीर्तन हे दररोज करतीलच. आणि त्यात ते प्रवीण पण आहेत, प्रवीण म्हणजे एक्सपर्ट दक्ष, ते पण आहेत. आणि त्यांचे घर जे आहे आता त्यांचं राहिलेलं नाही आहे असं मी इकडे घोषित करतो. त्यांचं घर आता गौर त्यांचं झालेलं आहे. त्याप्रकारे त्यांनी एवढी सगळी व्यवस्था केली आपल्या सगळ्या भक्तमंडळींची. त्याकरता मी माझे विषय संपवायच्या आधी आभारी आहे. हरी बोल बोलून हरे हरी बोल हरी बोल हरी बोल. त्यांनी सगळ्यांचे आभार मानले, पण त्यांच्यावर आभार मानले की त्यांनी एवढी व्यवस्थापन केली. तर आता अंतिम सार सांगायला मी परमकृपाळू श्यामानंद प्रभू यांना इकडे बोलवतो. खरं मी त्यांच्या आदेशाने इकडे बसलोय, योग्यता चुकीची आहे की त्यांच्या आधी मी इकडे बसणं, पण कधी कधी आदेश पालन करणं हे पण महत्वाचं असतंय. म्हणून त्यांच्या आधी मी बोलायचं धाडस केलं. आता त्यांना मी इकडे आमंत्रित. हरे कृष्ण.